तर पहिला प्रश्न इथे मी घेतो. आवाज सर्वांना येतो माझा? आनापान सती, मैत्री विकास, व्यक्तिगत ध्यान साधना सोबतच बुद्धानुस्मृती ध्यान सराव करायचा का?
प्रॅक्टिस आनापान सती, मैत्री विकास अँड इंडिव्हिज्युअल ध्यान साधना ॲज वेल ॲज बुद्धानुस्मृती.
Well, your individual dhyan sadhana is buddhanusmriti.
तुमची व्यक्तिगत जी ध्यान साधना आहे ती बुद्धानुस्मृती आहे.
That's what you're doing when you're visualizing either Shakyamuni or any Buddha or Bodhisattva.
कुठल्याही बुद्ध किंवा बोधिसत्वाची जेव्हा तुम्ही संदर्शन करता तेव्हा तुम्ही तेच करता.
दिस इज व्हॉट आय एक्सप्लेन्ड यस्टरडे.
आणि हीच गोष्ट मी काल सांगितलेली आहे.
व्हेन यू व्हिज्युअलाइज अवलोकितेश्वर यू कनेक्टिंग विथ द कंपॅशनेट एस्पेक्ट ऑफ एनलाइटनमेंट.
जेव्हा तुम्ही अवलोकितेश्वराची साधना करता तेव्हा जणू काही करुणेचं अंग जे बुद्धांचं आहे त्यावरती तुम्ही चिंतन करता.
सो इफेक्टिव्हली दॅट इज बुद्धानुस्मृती.
परिणामकारकरित्या पाहता ती बुद्धानुस्मृतीच आहे.
So if you're doing that successfully, carry on.
आणि जर तुम्ही ती अतिशय यशस्वीपणे करत असाल तर ती घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता.
If you find this new approach to Buddhanusmriti more helpful, well, do that.
जर तुम्हाला ही नवीन बुद्धानुस्मृती अधिक उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही तेही करू शकता.
The main point is that you contemplate the Buddha.
महत्त्वाचा मुद्दा जो आहे की तुम्ही बुद्धांवरती चिंतन केलं पाहिजे.
It doesn't matter in a way which method you use.
कोणती पद्धती तुम्ही अवलंबता हे महत्त्वाचं नाही.
If you do contemplate Avalokiteshvara, Manjushri, Padmasambhava, then you need to bring something in mind.
परंतु जर तुम्ही अवलोकितेश्वर, पद्मसंभव या वेगवेगळ्या साधना करत असाल तर एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे.
You need to remember that these are really simply aspects of the Buddha.
आणि तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जणू काही भगवान बुद्धांचेच अंग आहे.
That there are aspects of the enlightenment that we know of through the Buddha Shakyamuni.
आणि बुद्ध शाक्यमुनींच्या माध्यमातूनच आपण ही बुद्धत्वाचे अंग विविध अंग पाहत असतो.
So as long as you're clear about that, then carry on.
आणि जोपर्यंत मग ही गोष्ट तुम्हाला अधिक स्पष्ट असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता.
So the questioner asks about doing Anapanasati, Maitri Vikas and Buddhanusmriti in one form or another.
तर आता मैत्री भावना, अनापान सती आणि बुद्धानुस्मृती अशा तीन गोष्टी विचारलेल्या
आहेत. When I say Buddhanusmriti, I mean in one way or another, whether through your own practice or through this new practice.
तर आता बुद्धानुस्मृती आपण आपल्या साधनेच्या माध्यमातून करायची की या नवीन पद्धतीने करायची?
But where is spiritual death?
परंतु आध्यात्मिक मृत्यू कुठे आहे?
We need to be regularly practicing spiritual death.
परंतु आपण नियमितपणे आध्यात्मिक मृत्यूविषयी ध्यान केलं पाहिजे.
So please don't forget spiritual death.
आणि म्हणून कृपया आपण आध्यात्मिक मृत्यूला विसरता कामा नये.
You can do it through the six element practice from time to time.
तर वेळोवेळी आपण सहा धातूंच्या ध्यानातून ते करू शकतो.
Or you can imagine the Buddha appearing out of the blue sky.
किंवा मग आपण बुद्ध निळ्या आकाशातून अवतीर्ण होत आहेत अशा प्रकारे पाहू शकता.
And you feel the blue sky is shunyata.
आणि या निळ्या आकाशाला तुम्ही शून्यता म्हणून पाहू शकता.
So you can keep that aspect of things alive in this way.
आणि हा जो हे जे काही अंग आहे ते आपण अधिक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.
But regularly look at this pattern of five aspects.
परंतु नियमितपणे आपण ह्या पाचही तत्वांचा अंगीकार केला पाहिजे.
And see how they are alive in your spiritual life.
आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ते सदैव जिवंत कसं राहील या दृष्टीने विचार केला पाहिजे.
त्यानंतर प्रश्न आहे की मूल क्लेश आणि उपक्लेश अधिक स्पष्ट करा. एक्सप्लेन मोर अबाउट उपक्लेश आणि मूल क्लेश.
वेल, व्हॉट आर द मूल क्लेश?
मग हे मूल क्लेश काय आहे?
आय एम नॉट गोइंग टू ट्राय टू drag out the particular list from my memory. You can look it up in any source. But clearly the idea of the root kleshas is that there are certain fundamental reactive patterns that emerge in the mind. Obviously there's greed. There's craving. There's spiritual blindness. There's views about the nature of things. So there are these very basic patterns of reactivity. But human beings are very sophisticated. Even our negative states are very sophisticated. So you get all sorts of different kinds of craving. All sorts of different kinds of hatred. So, you know, like jealousy is a form of hatred. But it's a quite complex form of hatred. So you get these fundamental categories of negative mental state. But then there are many, many different varieties of those. So you've got the general phenomenon of views. But you've got so many different views. So that's the difference between the Mula Klesha and the
Upa Klesha.
But if you want to know the particular list, I gave a series of talks on Know Your Mind, and those are readily available.
And
those of you who read English, Bhante's published a very good book called Know Your Mind.
बोधिसत्व आदर्श या पुस्तकात म्हणतात की बोधिचित्त हे पंचस्कंदात नाही तर बुद्धाचा जन्म या पंचस्कंदात कसा होऊ शकतो.
You better translate it. I think I got it.
In the book Bodhisattva Ideal, Bhante says that Bodhicitta doesn't exist in Panchaskanda. So how then Buddha born in Panchaskanda?
Problem with that question is I find it difficult to understand what the problem is. So what do we mean by bodhicitta?
Bodhicitta manje kay?
Bodhicitta manje kay? That's the question. So it's what do we normally know about our volition? Why do we usually do things? In the end, we do things out of self-interest. All our motivation in the end comes from I. Even our good motivation has some element of I in it. I'm nice to Nagaketu. Even when I'm nasty to you, I'm nice to you. If I'm nice to Nagaketu, it's because I see he's like me. I'm identifying with him. So in the first place, even our Maitri is based on self-Maitri. So all our actions are based on motivations which ultimately come back to I.
So
the Buddha, the Bodhisattva, that's no longer the case.
आता बुद्ध आणि बोधिसत्वांच्या बाबतीत मात्र असं घडत नाही.
They act, but they don't act from I.
आता ते कृती करतात परंतु ते कृती मी मधून करीत नाही.
It's very, very difficult for us to imagine this.
आता आपल्यासाठी कल्पना करणं पण फार कठीण आहे.
There's obviously motivation because there's action.
आता हेतू आहे म्हणजे कृतीचा हेतू आहे.
There's obviously desire in that sense, yes, because things happen.
आता इच्छा आहे कारण गोष्टी घडत असतात.
But it doesn't work in the way that we work.
परंतु हे आपण ज्या प्रकारे आपल्यामध्ये कार्यरत आहे त्या प्रकारे त्यांच्यामध्ये नाही.
So the bodhicitta is a way of speaking about that motivation.
तर बोधिचित्त जणू काही त्या दृष्टिकोनातून बोलत असतं.
You could say that in our case there's egoistic volition.
तर आपल्या ज्या कृती आहेत त्या एक प्रकारे अहंकारावर आधारित आहे.
But in the case of the Bodhisattva, in the case of the Buddha, there's non-egoistic volition.
परंतु बोधिचित्त किंवा बोधिसत्वांच्या बाबतीमध्ये किंवा बुद्धांच्या बाबतीमध्ये अहंकार नाही.
Non-egoistic volition.
तर त्यांची जी संस्कार आहेत किंवा कर्म आहेत ते अहंकार मुक्त आहे.
And that is bodhicitta.
आणि त्यालाच आपण बोधिचित्त म्हणतो.
The bodhicitta is a way of talking about the motivation of somebody who's free from I.
तर बोधिचित्त हे असं आहे की जे मी पासून परिपूर्णपणे मुक्त झालेला आहे.
So since the five skandhas are mixed up with I, bodhicitta doesn't belong to the five skandhas.
तर पाच स्कंद हे जर मीशी निगडीत असेल तर बोधिचित्त मात्र पाच स्कंदाशी नाही.
But the Buddha was a human being.
आता बुद्ध मानव प्राणी होते.
He had a body.
आपना सारखं शरीर त्यांना होतं.
He had a mind.
मनही त्यांना होतं.
He had the five skandhas while he was still alive.
आणि ते जिवंत होते याचा अर्थ त्यांना पाच स्कंद होते.
Before parinirvana he was still a physical human being.
आणि परिनिर्वाणापूर्वी त्यांना शरीर होतं.
So yes, the Buddha had the five skandhas.
तर निश्चितच बुद्ध हे पाच स्कंदामध्ये होते.
But he wasn't after his enlightenment any longer motivated by I.
परंतु महापरिनिर्वाणानंतर ते आईला मात्र चिकटलेले नव्हते, मीला चिकटलेले नव्हते.
He was motivated, if you like, by the bodhicitta.
एक प्रकारे ते बोधिचित्ताने प्रेरित झालेले होते.
So you got the five skandhas, but you've got something beyond the five skandhas.
म्हणजे तुम्हाला एक प्रकारे पाच स्कंद आहेत परंतु पाच स्कंदाच्या पलीकडे पण काही आहे.
So a physical body within the five skandhas.
जसं काही शरीर आहे जे पाच स्कंदामध्ये आहे.
But a motivation that cannot be explained in terms of the five skandhas.
परंतु जो उद्देश आहे किंवा कर्म आहे ते आपल्याला पाच स्कंदामध्ये सांगता येत नाही.
He wasn't just living for his physical survival.
कारण ते केवळ आपल्या शरीराने जीवन जगत नव्हते.
He wasn't living for the sake of his pride.
ते केवळ त्यांच्या अहंकारासाठी जगत नव्हते.
He wasn't living for the sake of I at all.
आणि ते मी साठी तर कधीच जगत नव्हते.
That's the bodhicitta.
आणि त्यालाच आपण बोधिचित्ता असं म्हणतो.
So I hope the problem is resolved.
मला अशी आशा आहे की समस्या सुटली असेल.
त्यालाच पकडून एक प्रश्न आहे.
वेर इज द कनेक्शन ऑफ सम्यक दृष्टी इनसाइट.
वेल यू कॅन श्युअरली मेक द कनेक्शन युअरसेल्फ. इट्स सो ऑब्व्हियस.
तर आपलं जे संबंध आहे तो अधिक स्पष्ट आहे त्यामध्ये.
बिकॉज व्हॉट इज सम्यक दृष्टी.
मग सम्यक दृष्टी म्हणजे काय?
वेल इट ऑपरेट्स ऑन टू लेव्हल्स.
आता सम्यक दृष्टी दोन पातळीवरती कार्य करते.
दिस मंडेन सम्यक दृष्टी एंड दिस ट्रान्सेंडेंटल सम्यक दृष्टी.
तर लौकिक सम्यक दृष्टी आहे आणि लोकोत्तर सम्यक दृष्टी.
मंडेन सम्यक दृष्टी इज वेअर यू गेट सम ग्लिम्प्स ऑफ द रियल नेचर ऑफ थिंग्स.
तर ही सर्वसाधारण सम्यक दृष्टी जी आहे त्या माध्यमातून आपल्याला सम्यक दृष्टीची एक झलक मिळालेली असते.
यू कॅन सस्टेन इट, यू कॅन कीप इट.
परंतु जी काही दृष्टीचं आपल्याला झलक मिळालेली आहे तिला आपण कायम स्वरूपात टिकून ठेवू शकत नाही.
विथ ट्रान्सेंडेंटल सम्यक दृष्टी इट बिकम्स परमनंट पार्ट ऑफ यू.
आणि जी लोकोत्तर सम्यक दृष्टी असती ती जणू काही नित्य स्वरूपामध्ये तिथे कार्यरत असते.
अँड क्लिअरली दॅट इज ट्रान्सेंडेंटल.
आणि म्हणूनच त्याला आपण लोकोत्तर म्हणतो.
ट्रान्सेंडिंग व्हॉट?
आता काय लोक काय कशामध्ये परावर्तित झालेली
आहे? ट्रान्सेंडिंग सेल्फ क्लिंगिंग.
आणि हे स्वतः प्रतीची आसक्ती आहे तिचं परावर्तित झालेलं.
सो यू हॅव अ ग्लिम्प्स ऑफ रियालिटी बियॉन्ड सेल्फ.
आणि म्हणून आपल्याला एक अशा प्रकारच्या सत्यतेची झलक मिळालेली असती की जी आपल्या पलीकडे असते.
सो इन इफेक्ट यू कुड से दॅट सम्यक दृष्टी इज द ऑर द नक्षत्र सम्यक दृष्टी इज द द एस्पेक्ट ऑफ इनसाइट व्हिच इज नोइंग ऑर सीइंग.
लोकोत्तर सम्यक दृष्टीचा अंग जे आहे ते म्हणजे पाहणं किंवा ओळखणं.
बोधिचित्त इज द एस्पेक्ट ऑफ insight that is motivation.
तो बोधिचित्ताचं जी अंतर्दृष्टी आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कृती आहे.
यू कुड ऑलमोस्ट से दॅट बोधिचित्त कॉरेस्पॉन्ड्स टू द सेकंड स्टेप ऑफ द नोबल एटफोल्ड पाथ.
तर बोधिसत्वाचा जो संबंध आहे तो अरि अष्टांगिक मार्गाच्या दुसऱ्या अंगाशी आहे.
सम्यक संकल्प.
सम्यक संकल्प.
So yes, that's the connection.
पुढला प्रश्न आहे, निर्वाण हे अंतिम परम सुख आहे तर महापरिनिर्वाण म्हणजे काय? इफ निर्वाण इज अ सुप्रीम प्लीज देन व्हॉट इज मीन बाय महापरिनिर्वाण?
वेल आय सपोज द ट्रूथ ऑफ इट इज वी हॅव नो वे ऑफ सेइंग.
आता आपल्याला हे सांगणं कठीण आहे.
If you like, you could say we've got supreme bliss.
तर आपल्याला जर उच्च प्रकारचं सुख हवं असेल.
And then we've got even more supreme bliss.
म्हणजे मग त्याही पेक्षा जास्त प्रकारचं महासुख हवं आहे.
We're outside the possibilities of our language.
मग आपल्या ह्या भाषेचा तो प्रश्न आहे.
But yes, what's the difference between nirvana and parinirvana?
मग आपल्याला असं लक्षात घेता येईल की निर्वाण आणि परिनिर्वाण याच्यामध्ये काय फरक आहे?
इन टर्म्स ऑफ द ऍक्च्युअल एक्सपिरियन्स ऑफ कोर्स नथिंग.
आता अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तर काय फारसा फरक नाही.
बट द डिफरन्स इज दॅट इन द फर्स्ट केस द फिजिकल बॉडी स्टिल कंटिन्यूज.
आता पहिल्या याच्यामध्ये फरक आहे की तिथे अजून शरीर धारण केलेलं आहे.
So it seems as if there's something we can understand.
आणि म्हणून त्यामधून काही गोष्टी आपल्याला समजण्यासाठी मदत होऊ शकते.
Because there's a physical body.
कारण तिथे त्या शरीराचं अस्तित्व आहे.
But well, really what the Buddha really is not the physical body.
आता बुद्ध खरे काय आहेत? केवळ शरीराने बुद्ध आहेत असं नाही.
The Buddha said, doesn't he, that those who by my form do see me, they the Buddha do not see.
आता बुद्ध असं म्हणतात की जे मला माझ्या शरीराने पाहतात ते खऱ्या अर्थाने मला पाहतच नाही.
यू ओनली सी द बुद्धा थ्रू द धम्मा.
तुम्ही केवळ धम्माच्या माध्यमातूनच बुद्धांना पाहू शकता.
सो येस इट्स महापरिनिर्वाण द बुद्धा सीसेस टू हॅव अ बॉडी.
आता महापरिनिर्वाणामध्ये बुद्ध आपल्या शरीराचा त्याग करतात.
बट व्हॉट ही इज व्हॉट हिज एक्सपिरियन्स इज वी हॅव नो वे ऑफ टॉकिंग अबाउट.
आता तिथे नेमका काय अनुभव आला आणि ते काय आहे हे बोलण्यासाठी आपल्याला
All we can know is what the Buddha told us, which is that it is something deeply, deeply desirable.
आता बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे ते मात्र आपल्याला समजण्यासारखं आहे.
It's the ending of all our troubles.
त्यामुळे निश्चितच आपल्या सर्व समस्या किंवा अडचणी सुटू शकतात.
It's the answering of all our questions.
आपल्या सर्व प्रश्नांची तिथे उत्तर आहे.
It's the solution of all our problems.
आपल्या सर्व समस्यांना तो पर्याय आहे, उपाय आहे.
That's all we know.
आणि तेच आपल्याला माहित आहे.
And we'll have to try to understand it by trying to understand the Buddha.
आणि हे समजूनच आपण बुद्धांना समजू शकतो.
Respected Subhuti ji, will you please take bardo study in this retreat or any next retreat? Question. Subhuti ji, tumhi ya shibira madhe bardo cha abhyas ghyal ka kiwa pudhcha kutlya shibira madhe to ghyal ka?
Well, we don't really have enough time to do much bardo study.
Ata bardo cha abhyas karnyasathi aplyakade purasa vel nahi.
But maybe if there's time I can run through at least the idea of the six bardos.
परंतु जर थोडासा वेळ मिळाला तर सहा बारडोंविषयी आपण थोडंसं पाहू शकतो.
बट इट्स क्लिअरली अ व्हेरी इम्पॉर्टंट आयडिया.
परंतु खरंच ही कल्पना फार चांगली आहे.
बिकॉज वेल वी आर ऑल गोइंग टू डाय.
आता आपण सर्वजण मरणार आहोत.
And we're going to experience these states.
आणि या अवस्थांचा आपल्याला अनुभव घ्यायचा.
At least those of us who believe in rebirth believe that's what we'll do.
ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे त्यांना हे करणं शक्य आहे.
And of course if it's true then even if you don't believe it you'll still experience it.
आता जरी आपल्याला अनुभव घेता आला नाही तरी आपण अनुभव तो घेऊ शकतो.
If it's not true then you won't experience it.
आता जर ते सत्य नसेल तर मग आपल्याला अनुभव येणार नाही.
But it would be useful to have some preparation.
परंतु किमान काही पूर्वतयारी आपण आपली करू शकतो.
And well on the last Dhammachari retreat we went through those six bardos.
तर मागच्या धम्मचारींच्या शिबिरामध्ये सहा बारडोंवरती आम्ही ध्यान केलं.
So let's see how many questions we've got and if there's time I can give you a brief guide to the bardos.
आपण प्रश्न कसे संपतात ते पाहू आणि वेळ मिळाला तर मग आपण बारडोंची माहिती घेऊ.
And it might be very very useful to you one day.
आणि निश्चितच एक दिवस त्याचा फार फायदा होणार आहे.
पुढला प्रश्न मंत्राच्या अनुषंगाने आहे. शाक्यमुनी मंत्रातील ओम आणि स्वाहा हे शब्द गाऊन टाकणे म्हणजे त्या मंत्राचे विडंबन नाही का? त्याऐवजी नवीन मंत्र का तयार करत नाही? ओम स्वाहा ओम शाक्यमुनी मंत्र. सो इज इट नॉट दॅट वी आर करप्टिंग दॅट मंत्र इन्स्टेड ऑफ दॅट वाय
I thought we had created a new mantra.
खर म्हणजे आपण नवीन मंत्रच निर्माण केलेला आहे.
What is a new mantra?
नवीन मंत्र काय?
As far as Bhante is concerned, this is a new mantra.
Bhante असं म्हणतात की हा नवीन मंत्र आहे.
So if you have that problem, just call it a new mantra and it'll be okay.
तुम्हाला जर काही तशी समस्या वाटत असेल तर तुम्ही याला नवीन मंत्र म्हणा.
But what is this corruption?
तर हा त्याचं विडंबन आहे असं आपल्याला का वाटतं?
I hope these sort of ideas are not present amongst us.
आता अशा प्रकारची जी कल्पना आहे ती आपल्यामध्ये उपस्थित नाही, विद्यमान नाही.
You know, these ideas that you have to get the mantra right, otherwise the Buddha will not arise.
आपली संकल्पना अशी आहे की आपण मंत्र अगदी जसाच्या तसा म्हणला पाहिजे नाहीतर बुद्ध रागावे.
I told a story on the order retreat. I'll tell you again.
धम्मचारींच्या शिबिरामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती, मी तुम्हाला परत सांगतो.
There was once one old woman in China.
तर चीनमध्ये एक वृद्ध म्हातारी होती.
And one day she was a bit deaf.
तिला ऐकायला कमी होत.
Just a bit like me, she couldn't hear properly.
माझ्यासारखीच होती, माझ्यापेक्षा जास्त तिला ऐकायला येत नव्हतं.
And one day a bhikshu came by. One day a bhikshu came.
तर एक दिवस भिक्षु तिच्याकडे आले.
And so she said to the bhikshu, oh please give me a mantra.
आणि तिने त्या भिक्षूंना विनंती केली की कृपया मला मंत्र द्या.
So he said, okay, just say Om Mani Padme Hum.
मग त्यांनी सांगितलं की ओम मणी पद्मे हुम हा मंत्र घे.
But she was a bit deaf.
आणि तिला ऐकायला कमी येत असल्यामुळे.
So she didn't hear him properly.
तो मंत्र तिने बरोबर ऐकला नाही.
So from then on she recited Om Mani Bum Bum.
अशा प्रकारे मंत्र पठण केलं.
Om Mani Bum Bum, Om Mani Bum Bum, Om Mani Bum Bum. And well that monk came back some years later.
काही वर्षांनंतर पुन्हा ते भिक्षू परत येतात.
And he found this old woman sitting there, Om Mani Bum Bum, Om Mani Bum Bum, Om Mani Bum Bum.
आणि अशा प्रकारे ती वृद्ध स्त्री मंत्र पठण करताना त्यांनी पाहिलं.
So he was quite a polite monk.
आता तो भिक्षू जो होता तो फार नम्र होता.
So he said, oh mother, how are you getting on with this mantra?
आणि मग म्हणाले, हे आई या मंत्राचं तू काय चालवलं?
Well, she said, I'm getting on very well indeed.
आणि मग ती म्हणते की फार चांगलं चाललंय माझा मंत्र.
She said, every day Avalokiteshvara comes to me and gives me blessings.
आणि ते म्हणे की मी जेव्हा या मंत्राचं पठण करते त्यावेळी प्रत्येक दिवशी अवलोकितेश्वर येतात आणि मला आशीर्वाद देतात.
She said, oh mother, that's very good.
मग म्हणे, हो आई हे फार चांगलं आहे.
But I'm sorry, you haven't got the mantra right.
परंतु मला सांगताना हे दुःख होतं की तू जो मंत्र म्हणते तो चुकीचा आहे.
इट्स नॉट ओम मणी बुम बुम, इट्स ओम मणी पद्मे हुम.
कानामध्ये अशा प्रकारे सांगतो की ओम मणे पद्मे हुम.
सो फ्रॉम देन ऑन द ओल्ड लेडी शी चांटेड ओम मणी पद्मे हुम.
आणि मग त्याच्यानंतर त्या वृद्ध स्त्रीने ओम मणी पद्मे हुमचं पठण सुरू केलं.
And then several years later the bhikshu came back.
आणि पुन्हा काही वर्षांनी ते भिक्षू तिच्याकडे येतात.
There she was chanting Om Mani Padme Hum, Om Mani Padme Hum, Om Mani Padme Hum. So the bhikshu said to her, "Ah, mother, very good. I'm very glad you're doing the mantra." She said, "Yes, yes, it's very good. This mantra is very good." But Avalokiteshvara doesn't come anymore. It really doesn't matter. This is a Brahminical idea.
Huh?
You know that the idea in the Brahmins have this idea, you must get the Gayatri mantra exactly right.
Brahman आपल्याला गायत्री मंत्र त्याचा जो उच्चार येतो अगदी तसाच झाला पाहिजे.
In other words, it's to do with magic.
हे एक प्रकारे जादू सारखं होतं.
But we're Buddhists.
आपण बौद्ध आहोत.
It's to do with our minds.
कारण म्हणजे आपण जे काही करतो ते आपल्या मनाने करतो.
It's to do with our states of mind.
आपल्या मनावस्थेतून आपण ते करत असतो.
So this new version of the Shakyamuni mantra is one that is perhaps less controversial. But if you really feel that it's you're saying Shakyamuni's name, that you're connecting with Shakyamuni, it's just as effective.
आता मंत्रामध्ये शाक्यमुनीच्या नावाचा अंतर्भाव आहे आणि आपण जणू काही शाक्यमुनीशी संबंध प्रस्थापित करीत आहोत.
When I was talking to Vanti about this, I said that really obviously what you've got with the and the Svaha is the Buddhists trying to give the mantra more sort of power and authority. With the and the Svaha, you've got the Buddhists trying to give the mantra more authority. So they took something from common religious practice and used it. They made it Buddhist, you could say. It would be a bit like in England, taking the mantra and putting some Christian bits in it.
English लोक मंत्र घेतात आणि त्याच्यामध्ये काही ख्रिश्चन धर्माचा अंतर्भाव सुद्धा करतात.
A bit like saying, Ratnavara will appreciate this, Alleluia, Muni Muni, Maha Muni, Shakti Muni, Amen.
मंत्राच्या सुरुवातीला आलेलो आणि नंतर आमेन म्हणणं.
So we don't need it.
आता आपल्याला अशा प्रकारची आवश्यकता नाही.
Just take the basic words of Shakyamuni's name.
तर आपल्या मंत्रामध्ये शाक्यमुनींचं नाव जे आहे ते महत्वाचं आहे.
Add sadhu, and that's a very nice way of remembering Shakyamuni.
आणि साधूचा अंतर्भाव करून जणू काही शाक्यमुनींना आठवण्यासाठी किंवा स्मरण करण्यासाठी पुरेसा आहे.
When I was talking with Bhante about this, he was even more radical.
आता बंते नशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा ते अधिक मला परिवर्तनवादी वाटले.
He said, well, what is a mantra?
बंते मला म्हणाले की मंत्र म्हणजे काय.
It's a set of sounds that in your mind invokes that particular Buddha or aspect of Bodhi.
तर आपलं जे मन आहे ते एक प्रकारे बुद्ध किंवा बोधिसत्वाच्या त्या अंगाला जागृत करत असतं किंवा आमंत्रण देत असतं.
So in a way it doesn't matter what you say.
म्हणून काय आपण म्हणतो ते महत्वाचं नाही.
You say that the words, that the sounds that for you call up that Buddha or Bodhisattva.
म्हणजे आपला आवाज किंवा आपण जे काही म्हणतो त्या माध्यमातून आपण बुद्ध आणि बोधिसत्वांना निमंत्रण देतो.
So you could even, if you like, find your own mantra.
कदाचित आपल्याला आपला स्वतःचाही नवीन मंत्र निर्माण करता येऊ शकतो.
But usually people like to have a mantra that their teacher gives them.
परंतु सर्वसाधारणतः परंपरा अशी आहे की हा मंत्र आपल्या गुरुंकडून यावा असं आपल्याला वाटतं.
Because that's a connection with the teacher.
कारण आपल्या गुरुंशी आपला जे काही संबंध आहे तो त्यातून प्रस्थापित
होतो. Good if we have mantras that we all share.
आणि एकच मंत्र जर आपण सर्वांनी वाटून घेतला तर ते फार चांगलं राहील.
So Bhante has just given us a version of the Shakyamuni mantra that is much less ambiguous.
आणि म्हणून भंतेंनी जो काही आपल्याला हा मंत्र दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे.
I think this is an issue that we need to think about much more.
आता आणखी त्याच्यात काही विषय आहेत ज्याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे.
वी आर ऑपरेटिंग इन अ प्रेडॉमिनंटली हिंदू सोसायटी.
आता आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो ती हिंदू समाज व्यवस्था आहे.
जस्ट एज इन द वेस्ट वी आर ऑपरेटिंग इन अ प्रेडॉमिनंटली ख्रिश्चन सोसायटी.
आणि ज्या प्रकारे ख्रिश्चन पश्चिमात्य राष्ट्रामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आहे.
अँड इन द वेस्ट वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल नॉट टू यूज लँग्वेज अँड असोसिएशन्स दॅट connect people's minds with Christianity.
आणि मग पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की लोकांचं मन ख्रिश्चन धर्माशी जोडलं जाऊ नये.
Otherwise confusion comes.
कारण त्यातूनच संभ्रम निर्माण होऊ शकतो.
Two sorts of confusion.
दोन प्रकारचे संभ्रम आहेत.
One confusion is that people feel a strong reaction against.
आता एक प्रकारची प्रतिक्रिया आहे की लोकांच्या तिथे एक प्रचंड अशा प्रतिक्रिया निर्माण होतात.
The other reaction is that people feel a strong attraction too.
आणि दुसरी पण घटना घडू शकते की लोकांचं आकर्षण पण वाढू शकतं.
So it's good to start off very clear in the difference.
आणि म्हणून नेमका फरक काय आहे त्याच्याशी सुरुवात करणं गरजेचं आहे.
And I think that's even more significant here in India.
आता भारतामध्ये वेगळ्या प्रकारे ते महत्वाचं आहे.
It's significant first of all because of the caste background.
आता एक महत्वाची गोष्ट आहे की आपली जी काही जातीची संस्कृती आहे.
And secondly because of the nature of Hindu religion.
आणि हिंदू धर्माची जी रचना आहे त्याद्वारे.
Hindu religion is very very adaptive.
आता हिंदू धर्म जो आहे तो बराचसा वेगवेगळ्या गोष्टी स्वीकारत असतो.
It's very good at taking things over.
आणि ते इतरांमधून काही गोष्टी अशा आतमध्ये घेत असतात.
That's what it did with Buddhism in the end.
आणि अंतिमतः बुद्ध धर्माशी त्यांनी तसंच केलेलं आहे.
So we need to keep some clarity of distinction.
आणि नेमका फरक आणि स्पष्टता आपल्याला ठेवणं गरजेचं
आहे. And in our own symbols, our own rituals, the more clear we can be, the better.
आपली जी काही प्रतीकं आहेत किंवा आपले जे काही विधी समारंभ आहेत ते आपण अधिक स्पष्टपणे केले पाहिजे.
And yes, we've had a number of situations where people have been very severely put off because they've seen the Mahayana symbols that we have amongst us.
तर आपल्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महायानाची प्रतीकं वापरतो अशा प्रकारे लोक आपल्याकडे पाहत असतात आणि ते आपल्यापासून दूर जातात.
Lakshman Mane came here to Bhaja retreat center once.
तर एकदा लक्ष्मण माने भाजा आपल्या या शिबिर केंद्रामध्ये आले होते.
Well, you know, he's a big leader of tribal people.
तर आपल्याला माहित आहे की आदिवासी लोकांचे ते चांगले नेते आहेत.
And at that time he was thinking very seriously about conversion to Buddhism.
आणि त्याच्यावेळेस ते बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याविषयी गंभीरपणे विचार करत होते.
And he was quite strongly attracted to TBMSG at that time.
आणि त्यावेळेस मग त्रैलोक्य बौद्ध महासंघाकडे ते फार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले होते.
But he visited one center and he saw a four-armed Avalokiteshvara.
आणि त्यांनी इथे आल्यानंतर पाहिलं की अवलोकितेश्वर चार हाताचे अवलोकितेश्वर पूजास्थानावर आहे.
And he's not been comfortable with us since then.
आणि तेव्हापासून आपल्या बरोबर ते काही तेवढेसे जुळून घेत नाही.
Well, that's many people who we could have had more influence with.
तर असे अनेक लोक आहेत की वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती प्रभाव आहे.
सो perhaps we need to be a lot more careful.
याचा अर्थ असा की आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे.
We know that the four-armed Avalokiteshvara is not a Hindu god. We know that.
आता आपल्याला हे चांगलं माहित आहे की चार हातांचा अवलोकितेश्वर म्हणजे हिंदू धर्मातील देव नाही.
But other people don't know. They look exactly the same.
परंतु इतर लोकांना ते समजत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की हे देवाचीच पूजा करतात.
The Tibetans inherited Indian cultural forms.
आता तिबेटी लोकांमध्ये सुद्धा भारतीय गोष्टींचा काही प्रभाव आहे.
And that's what's come back in modern Tibetan Buddhism.
आणि म्हणून आज आधुनिक तिबेट मध्ये आपल्याला त्याचा अंतर्भाव झालेला पाहायला मिळतो.
So yes, Bhante would like us to be much more careful.
आणि म्हणून निश्चितच भंते अधिक दक्ष झालेले आहेत.
That doesn't mean we become hostile to those figures or anything like that.
याचा अर्थ असा नाही की ज्या काही प्रतिमा आहेत बोधिसत्वांचे त्या आपण पूर्णपणे धिक्कारल्या पाहिजे.
If they're really important to us and meaningful to us, that's fine.
जर ते आपल्यासाठी महत्त्वाचे असेल अर्थपूर्ण असेल तर आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे.
But we need to be much much more sensitive in our public use of them.
परंतु सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करण्यासाठी आपण अधिक काळजी घेतली पाहिजे.
Because well, we want the Dhamma to spread much more widely in India.
कारण भारतामध्ये आपल्याला धर्माचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त केला पाहिजे.
And we want it to be the Dhamma.
आणि आपल्याला तिथे केवळ धम्म पाहिजे.
Not some mixing matching.
So it's
a long answer to a short question. But I think if you want, regard this mantra that Bhante has given us as a new mantra. If you want a new mantra, think of it as a new mantra.
यात प्रश्नासोबत एक जुडलेला प्रश्न आहे पारंपरिक बौद्ध परंपरा आपण जतन केल्या पाहिजेत असे आपणास वाटत नाही का डू नॉट थिंक दैट वी शुड प्रोटेक्ट ट्रेडिशनल बुद्धिस्ट कस्टम्स
सो वेल इट डिपेंड्स ऑन द ट्रेडिशनल बुद्धिस्ट कस्टम्स
आता ह्या पारंपरिक ज्या पद्धती आहेत
There are some traditional Buddhist customs which I don't want to protect.
In
all Buddhist countries, there's quite a lot of superstition.
And
I don't particularly want to protect those customs.
In
one of the Sri Lankan branches of the order, its ordination is on a caste basis.
Sri Lankemade, Apliji Diksha, the Jati Vivasya Radhari Diksha.
You can only be ordained into a certain order if you belong to a certain caste.
Ataika Vishishta Jatishi Samanditasnara, Lokana Zapan Dhammachari Diksha Detasu, Pertekiti Uchitoi.
Dhammachari Diksha?
Which Diksha?
So you thought that in our order in Sri Lanka it was on a caste basis?
I thought that. Because there is ordination in Sri Lanka. I thought they ordained on that basis.
No,
but
no.
It is wrong.
Yeah. So, yes, there's quite a lot that I certainly don't want to preserve. So what is Buddhist custom? What really is Buddhist custom? It's difficult to say. Probably you could say the refuges and precepts, that's Buddhist custom. But a lot of what goes by the name of Buddhist custom is quite late development.
So
I don't know whether this question is related to the Shakyamuni mantra.
But
that mantra almost certainly only evolved about 1,000 years after the Buddha. To begin with, people didn't use that mantra. And that doesn't mean it's a bad mantra. But it doesn't mean it's fixed. And it evolved itself. So there's no reason why we shouldn't find new ways of recalling the Buddha. Or go back to the oldest ways. So let's not have this sort of attachment to Shilavrata Paramarsha. We shouldn't hold on to Buddhist custom in a superstitious way.
Are
there many on organization?
Six questions.
Okay, we'll do some organization and then maybe we'll go to the Bardos. We might have had enough of this life.
तर काही संघटनात्मक प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की एखाद्या धम्मचारीचा भंतेवर विश्वास नाही तो म्हणतो की भंते माझा आदर्श नाही मी त्यांना पूजास्थानामध्ये ठेवत नाही फक्त मी त्यांना चांगला संघटक म्हणून मानतो असा व्यक्ती संघ सदस्य राहू शकतो का?
One of the members said that he doesn't have any more faith on Svante. And he doesn't see Svante as his idea. But he said that means Svante is a good organizer. So if that person can become an ordinary, can remain an ordinary.
Well, I certainly don't think that he, as a result of that, ceases to be an order member. But I think there may be quite a bit of sorting out to be done. And one would need to know why faith in Bhante has collapsed.
And
one can guess. Perhaps that person needs to spend more time studying Bhante's teaching. If possible, listening to Bhante's lectures. If you read what Bhante has to say, if you listen to his lectures, you know he's far more than a good organizer.
आता जेव्हा आपण भंतेंच्या शिकवणींचा अभ्यास करू तेव्हाच आपल्याला हे लक्षात येईल की भंते हे केवळ संघटक नाही.
So I would just gently encourage that person to have a bit more contact with Bhante through his work, through his teaching.
आणि मग मी अशा व्यक्तीला अशा प्रकारची सूचना देईल की भंतेंच्या शिकवणीच्या संपर्कात या खऱ्या.
But perhaps there are deeper questions to be gone into very gently.
परंतु अधिक या प्रश्नाच्या सखोलतेमध्ये अधिक सावधपणे गेलं पाहिजे.
And I do stress gently, humanly, friendly.
आपण अतिशय हळूवारपणे मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आणि मैत्रीपूर्ण रीत्या त्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे.
No, you don't believe in Bhante. Out.
आणि आपण लगेच असं म्हटलं की तू भंतेंवर विश्वास ठेवत नाहीस, तू बाहेर हो.
But doing it in the way that Bhante would want us to do it.
आता अशा पद्धतीने करा की भंतेंना ज्या पद्धतीने ते अपेक्षित आहे.
And well, but, you know, what does your membership of the order really consist in then?
खरं म्हणजे आपलं जे सभासदत्व आहे संघाचं ते कशाशी निगडीत आहे?
You know, we all are following the Dhamma, the Buddha's Dhamma, as presented by Bhante.
आपण सर्वजण भगवान बुद्धांच्या शिकवणीचं आचरण करतो.
So do you still feel you have something in common with us? What is it you have in common with us? And so explore things in that way. What I suspect is that quite often for many people, Bhante's past, his sexual past, is difficult to swallow.
आता भंतेंचे जे काही भूतकाळ आहे आणि तो भूतकाळ आपल्याला पचवणं फार कठीण जातं, विशेषतः त्यांच्या लैंगिक जीवनाविषयी आपल्याला पचवणं फार कठीण जातं.
Probably for most Indian order members it's difficult to swallow.
आता बऱ्याचशा भारतीय धर्मचारींना पण ते कठीण गेलं.
In the West it's not so difficult.
आता इंग्लंडमध्ये तेवढं कठीण नव्हतं.
Although some people find it difficult there too.
तिथे सुद्धा काही लोक आहेत की ज्यांना ते कठीण गेलं.
But most people are able to say, well, that's there, yes.
तरी बरेच लोक असे म्हणाले की ठीक आहे ते तिथे आहे.
But look at everything else.
परंतु त्यांनी जे आमच्यासाठी केलं ते पहा.
They can feel the effect that Bhante's had on them.
आता त्यांच्यावरती जणू काही भंतेंचा जो परिणाम आहे, प्रभाव आहे, तो दिसतो आहे.
So most of you have found your own way of coming to terms with this fact.
आता ही जी काही वास्तविकता आहे याला तुम्ही तुमच्या स्वभावातून किंवा संस्कृतीतून पाहिलेला आहे.
And I was talking about this with Bhante quite recently.
आता नुकतंच मी याविषयी भंतेंशी बोललो.
And he said it's something quite remarkable about order members in India.
तर निश्चितच भारतातील लोकांची फार मोठी विशेषता आहे असं ते म्हणाले.
That they're able both to not be able to accept what happened.
आता ते एक प्रकारे याच्यासाठी सक्षम आहेत की जे काही झाले ते स्वीकारत पण नाहीत.
But still to have full faith in Bhante.
परंतु असं जरी असले तरी त्यांची परिपूर्ण श्रद्धा देखील भंतेंवर आहे.
And he said that says a lot for our movement, our order in India.
आणि निश्चितच भारतातील चळवळीसाठी ते खूप काही सांगून जात आहे.
In many ways in India in this respect you really are examples to the whole order.
खरं म्हणजे संपूर्ण संघाला भारतातील धर्मचारी एक उदाहरण आहे.
So I think very gently just talk all that through.
तर अतिशय हळुवारपणे याविषयी मग बोललं गेलं
पाहिजे.
परंतु त्या बोलत असताना आपणामध्ये सहानुभूती पाहिजे.
यू नॉट ट्राइंग टू पर्सुएड समबडी, नो इट्स ऑल राईट व्हॉट बंटे डिड.
आणि मग आपण असे म्हणता का म्हणे की बंतेंनी जे केलं ते ठीक आहे.
बट इव्हन जस्ट एक्सप्लेनिंग, वेल आई टू फाइंड दॅट व्हेरी डिफिकल्ट.
आता मला सुद्धा हे स्वीकारताना कठीण गेलं.
बट स्टील यू नो आई नो व्हॉट आई हॅव गॉट फ्रॉम बंटे.
परंतु मला हे निश्चित माहित आहे की बंतेंमुळे मला काय मिळालेलं.
आय सी द धम्म दॅट ही इज प्रेझेंटेड वर्किंग.
आणि मला हे लक्षात आलेलं आहे की भंतेंनी ज्या प्रकारे धम्म सांगितलेला आहे त्याचा निश्चित उपयोग झालेला आहे.
सो यस, ही इज नॉट जस्ट अन ऑर्गनायझर.
आणि म्हणून निश्चितच ते केवळ संघटक आहेत असं नाही.
बट आय थिंक ऑलवेज विथ दीज इश्यूज कम्युनिकेशन इज द की.
आता ह्या सर्वच विषयाशी महत्वाची गोष्ट लक्षात येते, तो म्हणजे संपर्क.
अँड प्रॉबली द फर्स्ट थिंग इज टू कनेक्ट विथ व्हॉट एव्हर इट इज दॅट्स ट्रबलिंग दॅट पर्सन.
आता पहिल्यांदा आपण त्या व्यक्तीला काय अडचण आहे त्या अडचणीच्या संपर्कात आलं.
यस, सो वेल यस, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड व्हॉट हॅपन्ड.
आता जे काही घडलं ते खरंच समजणं फार कठीण आहे.
पर्सनली आय कांट एक्सेप्ट दॅट ईदर.
आता मी सुद्धा ही गोष्ट स्वीकारत नाही.
आय जस्ट हॅव टू एक्सेप्ट आय डोंट अंडरस्टँड.
आता मला जे काही माहित नाही ते मी आता फक्त स्वीकारत आहे.
बट आय कॅन वेल अंडरस्टँड युअर डिस्ट्रेस ऍट दिस.
परंतु निश्चितच तुमचं जे काही निराशा आहे ही मी समजू शकतो.
सो क्रिएट अ कनेक्शन.
तर अशा प्रकारे एक प्रकारे चांगले वातावरण किंवा परिस्थिती निर्माण करा.
अँड देन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ दॅट कनेक्शन यू मे बी एबल टू हेल्प द पर्सन टू गो राउंड ऑर ओव्हर ऑर अंडर ऑर व्हॉटएव्हर थ्रू.
अशा प्रकारे जर झालं तर तुम्हाला कुठेतरी त्या व्यक्तीच्या मुळापर्यंत जाता येईल, परिस्थिती निर्माण करता येईल आणि त्याला मदत करता
येईल. द सोल्युशन ऑलवेज टू दीज इश्यूज इज जेन्युइन कम्युनिकेशन.
तर या प्रश्नांची उत्तरं नेहमीच एक आदर्श संपर्क करणं ही गरजेची बाब आहे.
But in the end, what we share in common is a particular approach to the Dhamma.
परंतु आपण जे काही आपल्यामध्ये समान आहे तो धम्म आहे अशा प्रकारे आपण त्याकडे पाहिलं.
Even our ordination is based upon a particular understanding of ordination.
तर आपली जी काही दीक्षा आहे ती सुद्धा एका विशिष्ट पातळीवरती झालेली आहे.
It's quite different from what's understood in other movements.
इतर ज्या काही चळवळी आहेत त्या अर्थाने आपली दीक्षा ही वेगळी बाब आहे.
So you're in accepting that you're a member of the order, you're accepting Bante's particular understanding of what that means.
जेव्हा आपण संघामध्ये दाखल होतो तेव्हा बंतेंचा जो काही दृष्टिकोन आहे तो आपल्याला समजलेला आहे असं त्याचा अर्थ.
सो येस, प्लीज टॉक इट ऑल थ्रू इन अ व्हेरी फ्रेंडली, व्हेरी अंडरस्टँडिंग सॉर्ट ऑफ वे.
तर अतिशय मैत्रीपूर्ण आणि एकमेकाला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून संपर्क.
इफ यू सी युअर फिंगर कम अप लाईक दॅट,
आणि जर का आपलं बोट असं हलायला लागलं,
देन पुट इट डाऊन अगेन.
तर ते बोट खाली ठेवा.
कधी कधी एक ब्रह्मचारी
Bante makes this rule number one.
तर भंतेंनी एक पहिला नियम केलेला
आहे. It says you should not doubt another order member's going for refuge to the three jewels.
तर दुसऱ्या धम्मचारीच्या त्रिरत्नाच्या शरणगमनाबद्दल आपण संशय घेता कामा नये.
इफ यू डू दॅट इन अ वे यू पुट युअरसेल्फ आउटसाइड द ऑर्डर.
आपण जर तसं पाहिलं तर एक प्रकारे आपण स्वतःलाच संघामधून बाहेर काढतो.
सो यस, दॅट इज नॉट द वे टू प्रोसीड इन ऑर्डर मीटिंग.
तर ऑर्डर मीटिंग मध्ये असं बोलणं बरोबर नाही.
वी शुड बी एबल टू ओपनली टॉक अबाउट आवर कन्सर्न्स, आवर फियर्स, आवर वरीज, आवर डाउट्स.
आपली जी काही चिंता आहे, शंका आहे, त्याच्याविषयीचं जे वाटतं ते आपल्याला बोलता आलं पाहिजे.
यू शुड बी एबल टू से यू नो आय एम नॉट शुअर वेदर द बुद्ध एवर रियली एक्झिस्टेड.
आता आपण असं जर म्हटलं की मला माहित नाही बुद्ध अस्तित्वात आहेत का.
यू शुड बी एबल टू से दॅट अँड देन एक्सप्लोर.
आता तुम्ही असं म्हणू शकता परंतु मग स्पष्टीकरण देऊ शकता.
सो वी शुड हॅव दॅट ऍटमॉस्फिअर ऑफ ओपननेस अँड कॉन्फिडन्स.
तर एक प्रकारे असं खुलेपणाचं आणि आत्मविश्वासाचं वातावरण आपल्याला निर्माण केलं पाहिजे.
सो येस, आय थिंक दिस सॉर्ट ऑफ हार्श judgments about each other we need to avoid.
तर आपण हे कठोर वाचा आणि एकमेकांपाशी प्रतीची मत करणं थांबवलं पाहिजे.
Of course I don't know the full story so I'm only commenting on what I've heard.
आता तुमची पूर्ण गोष्ट मला
I don't want to hear it. not no
ती स्टोरी मला पूर्ण माहित नाही.
सॉरी, मी पूर्ण नाही बोलू शकत.
If someone says that it is just an organization, and he's organizing or he's doing some Dhamma revolution or like that, so what it means is.
Marathi? Well, obviously, it's not a position that's sustainable. We will have less and less in common. But what I'm suggesting is that the situation needs to be resolved through communication rather than through administrative procedure. But if eventually that becomes a fixed position and is a very publicly sustained position, well then clearly that membership of the order is over.
तर आपण जर त्या सामाजिक दृष्टिकोनातूनच तिथे असू तर मग मात्र आपली जी काही सभासदत्व आहे ते जणू काही दूर गेलेलं असेल.
This is an issue that's come up in Britain.
तर हाच जो विषय आहे हा ब्रिटन मध्ये सुद्धा उभा झालेला
आहे. In English Shabd, one order member has said that Bhante is not his teacher.
तर एका इंग्लिश शब्दामध्ये एका धर्मचारीने म्हटलं की भंते माझे गुरु नाहीत.
And that some other British teacher is the teacher.
आणि दुसरे ब्रिटिश व्यक्ती आहेत त्यांना ते गुरु समजतात.
So we're getting engaged with that person, trying to sort out what's going on.
तर आता नेमकं काय घडतं आहे त्या व्यक्तीशी आपल्याला संपर्क साधावा लागला.
But really, if that is a fixed position, if it is what it seems to be, you're no longer part of the order.
तर त्यांची जर ती काही अवस्था आहे ती आधी पक्की असेल तर मग मात्र ते त्याच्याशी सभासदत्व राहत नाही.
But I'm very aware that things tend to get dealt with administratively rather than humanly.
आता मानवी दृष्टिकोनातून आपण संपर्क प्रस्थापित करण्यापेक्षा व्यवस्थापकीय दृष्टिकोनातूनच आपण अधिक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न.
So I really wanted to emphasize that the human communication, which is likely to resolve it.
आणि खरंच गोष्टी सोडवण्यासाठी आपल्याला एक प्रकारे मानव म्हणून एकमेकाशी संबंध प्रस्थापित केले पाहिजे.
Particularly as I'm aware that Bhante has made things very difficult for people in India.
तर आता भारतातील लोकांसाठी भंतेंनी अधिक गोष्टी कठीण केलेल्या
आहेत. By his past in Britain, he's made things very difficult for you here.
कारण ब्रिटनमधील त्यांचा जो काही भूतकाळ आहे तो सांगून एक प्रकारे तुम्हाला अडचणीत आणले त्यांनी.
So yes, I'd like to be gentle with people and give them plenty of chance.
लोकांशी आपण अतिशय सभ्यपणे व्यवहार केला पाहिजे आणि त्यांना संधी दिली पाहिजे.
But certainly I think if somebody is going around saying that very publicly, then somebody needs to talk with him in a very friendly and clear way.
अशा गोष्टी जाऊन आपण जाहीरपणे लोकांमध्ये काही बोलत राहण्यापेक्षा त्यांना आपण अतिशय मैत्रीपूर्ण सांगितलं पाहिजे की हे थांबव.
दोन प्रश्न सारखेच आहेत. एखादा मनुष्य एखाद्या चॅप्टरला मदत करण्यासाठी दुसऱ्या केंद्रात जातो आणि आपल्या मुख्य केंद्रात परत येतो तेव्हा त्याला केंद्रातील सहभागापासून थांबवण्यात योग्य आहे का? धर्मचारीने सेंटरमध्ये राहणं किंवा याच सेंटरचं आहे हे सांगणं जरुरी आहे काय? तुम्ही या सेंटरचे आहात, तुम्ही दुसऱ्या सेंटरला मदत करू शकत नाही हे वारंवार ऐकावं लागतं.
This is the hot potato, is it?
Well, there are two questions.
Two hot potatoes,
yeah. I put them together.
Okay.
So is it necessary for an order member to be a part?
Is
it necessary for an order member to be a part of a particular center?
Huh.
Can he go and help nearby center, another center huh. too?
Well, I don't understand how the question arises.
आता हा प्रश्न कसा निर्माण झाला हेच मला समजत नाही.
यू आर अ मेंबर ऑफ द ऑर्डर.
आपण धम्मचा एक संघ म्हणून लक्ष ठेवा.
यू कॅन हेल्प द धम्म व्हेअर एव्हर यू वॉन्ट.
जिथे कुठे तुम्हाला मदत करायची आहे तिथे तुम्ही मदत करू शकता.
इफ देयर इज अ सेंटर ऑन मार्स and you are in Nagpur, you can go there as well.
तिथे जर मार्च मध्ये सेंटर असेल आणि तुम्ही नागपूर मध्ये असाल तर तुम्ही तिथे जाऊन मदत करू शकता.
You know, in Nagpur, I don't know, there are 4 or 5 different centers.
आता नागपूर मध्ये 4 का 5 केंद्र आहेत.
You haven't been there for 2 days. There were 4 centers in Nagpur a few weeks ago. Well, you can belong to all 4 of them. You're a member of the order, not of a center.
I think
it would be very good if order members worked in more than one center. Then we would get into this strong group thinking. And you yourself can embody spiritual community. So yes, it's absolutely no question that an order member can belong or can work in as many centers as he or she likes.
तर एखाद्याला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे ते अनेक केंद्रांशी वेगवेगळ्या प्रकारे काम करण्यासाठी मदत करू शकतात.
And I think it'd be a very good thing if that was the case.
असं झालं तर खरंच फार चांगलं होईल.
And it's the same with mitras.
आणि हे मित्रांसाठी पण असंच आहे.
Mitras don't belong to a center.
आता मित्र सुद्धा एका विशिष्ट केंद्राशीच संबंधित नसतात.
I talked about this at the convention in Bor.
आता बोर धरणला मी परिषदेमध्ये सांगितलं.
Mitras are connected, they're mitras of the order.
तर मित्र जणू काही संघामध्ये दाखल होऊ इच्छितो.
Yes, they maybe do their mitra study in one particular center.
ते एखाद्या केंद्रामध्ये आपला मित्र अभ्यास पूर्ण करतात.
But they can go where they like, where they really find it suitable.
जिथे त्यांना आवडेल त्या ठिकाणी ते जाण्यासाठी मुक्त आहे.
So this kind of thinking we really have to tackle very deeply.
तर अशा प्रकारचे जे विचार आहे ते आपण अधिक कार्यान्वित केले पाहिजे.
You remember those 10 reflections?
तर 10 चिंतन आपल्याला माहित आहे.
What was the first one?
तर पहिलं काय चिंतन आहे?
I've left behind all caste identity.
तर मी माझी जातीचा जो परिचय आहे तो मागे सोडतो.
That doesn't just mean caste.
तर हे केवळ जातीपुरतं मर्यादित नाही.
That means group.
तर हे गटाशी सुद्धा संबंधित आहे.
I've left behind narrow identification with a particular center.
आता एका विशिष्ट केंद्राशी माझी जी काही ओळख मी जोडलेली आहे त्यातून मी बाहेर पडलो.
So this we've still got a lot of work to do to get beyond this.
याच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे.
It's quite natural, it's quite human.
आता हे अतिशय स्वाभाविक आहे, मानवी आहे.
It's left over from our animal past.
आता आपण प्राणी पातळी सोडलेली आहे.
You know, the monkeys, they belong to a particular band.
आता जशी माकडं आहेत ती एका विशिष्ट कळपाशी संबंधित असतात.
You know, these are my monkeys.
हे माझं माकड आहे.
You are from a different group, go away.
तर हे दुसऱ्या कळपातलं माकड आहे, त्यांनी तिकडे जावं.
It's part of our animal past.
तर हा आपला भूतकाळातील प्राणी लोक आहे.
We're still half monkey.
आपण अजूनही अर्धे माकडच आहोत.
And we still even turn our centers and our chapters and our group of order members into a monkey troop.
तर जी काही माकडाची झाडं आहेत तसंच जणू काही आपण आपल्या सेंटरकडे चॅप्टरकडे पाहत असतो.
And this is what's destroying the We're destroying the world.
आणि एक प्रकारे आपण जगाचा विध्वंस करत आहोत.
You know, Hindus versus Muslims.
जसं हिंदू विरुद्ध मुसलमान आहे.
India versus Pakistan.
भारत विरुद्ध पाकिस्तान आहे.
England versus France.
इंग्लंडच्या विरुद्ध फ्रान्स आहे.
We're going to blow ourselves up.
आणि एक प्रकारे आपण अशा प्रकारे विध्वंस करत आहोत.
And our order stands for being beyond that.
खरं म्हणजे आपली जी आपला जो संघ आहे तो याच्या पलीकडे उभा राहिला पाहिजे.
So we need to do much more work to get free of this thinking.
तर अशा प्रकारची विचारधारेतून आपल्याला मुक्त होण्याची गरज आहे.
Go to any center you want to go to.
तुम्हाला ज्या केंद्रात जावं असं वाटतं त्या सेंटर मध्ये जा.
Welcome any order member who comes to the center you generally work at.
तुम्ही ज्या सेंटर मध्ये काम करता तिथे कुठल्याही सेंटर मध्ये येणाऱ्या धम्मचारीचं स्वागत केलं पाहिजे.
We should be much less possessive.
आपण स्वतः असा अधिकार ज्या क्षेत्रात राहता कामा नये.
Anyway, we're not doing too badly.
आता आपण एवढं वाईट करतो असं नाही.
But we need to do much better.
परंतु अधिक चांगलं करण्याची गरज आहे.
It's the same 2 questions. Yeah. Well, that wasn't so.
Hmm.
वाटून घेतो.
So he said, when there are many order members in particular center, and he can't become either Mitra Kananda or Chapter Kananda or chairman, and he goes out in different situation, and they just come together and form a center, and one become one of these in order member, Chapter Kananda or Mitra Kananda. So he said, we should look into that, what, why he went out from the center.
Yeah, well, I agree, all these things need communicating about. But don't just look into his situation. Look into the situation which he felt he had no space in. Everybody always wants to look at the person who does something new. What about the old situation? Why did that person feel they hadn't got space there? We need to look at the whole situation. And yes, we need to be very careful that this room for initiative.
तर आपण निश्चितच फार काळजी घेतली पाहिजे आणि जिथे लोक पुढाकार घेतात त्यांचा पण आपण आदर केला.
I'm afraid the Indian movement is still working by the British Raj system.
आता आज मला त्याचं हे वाटतं की अजूनही भारतातील संघामध्ये ब्रिटिशांचं राज्य चालू आहे असं वाटतं.
I don't mean Lokmetra Raj or Subhuti Raj.
अर्थ मला असं म्हणायचं नाही की लोकमित्र आणि सुभूतींचं राज्य.
But I mean what the British left behind in 1947. A very efficient and thorough organizational administration. So we have this sort of administrative way of thinking. And of course our movement was, to begin with, many people in our movement were former civil servants. And they're still thinking in that old way. So there's no room for somebody new. But there should be plenty of room for initiative, for new ideas.
नवीन कल्पनांना पुढे येण्यासाठी नवीन लोकांच्या पुढाकारासाठी आपल्याला एक प्रकारची जागा निर्माण केली.
Of course, those with new ideas and new initiative need to learn.
परंतु या नवीन कल्पना आणि नवीन पुढाकार जो आहे त्यातून आपण काही शिकलं पाहिजे.
And they need to work cooperatively.
परंतु हे करताना आपण एकमेकाशी सहकार्याची भावना पण ठेवली पाहिजे.
So yes, let's not just look at the problem as a problem of some people going out because they want to be Mitra convener.
आता म्हणून आपण असाच विचार करता कामा नये की काही लोक बाजूला चालले कारण त्यांना मित्र कन्नर व्हायचं आहे.
That's a quite dismissive way of analyzing other people's motives.
एखाद्याच्या उद्देशाला अशा प्रकारे आपण धिकारल्यासारखं आहे किंवा एक चुकीचा अर्थ काढल्यासारखं आहे.
I think often people want to do something.
खरंच काही प्रत्येक वेळेस लोकांना काहीतरी आपण केलं पाहिजे असं वाटत असतं.
They want to serve the Dhamma.
त्यांना धम्माची सेवा करण्याची इच्छा आहे.
And they want some room to do that.
आणि निश्चितच ते करण्यासाठी त्यांना परिस्थिती किंवा जागा निर्माण करायची.
But there's no room for them.
परंतु त्यांच्यासाठी तशी परिस्थिती
नाही. This is something I've experienced from very early on in being here in India.
आणि ही मी बाप अगदी सुरुवातीपासून भारतामध्ये पाहिलेली आहे.
There's a very strong tendency to hold things down.
तर ही एक प्रवृत्ती आहे की गोष्टींना पकडून ठेवणं किंवा मागे ओढणं.
Banthe had a completely different attitude.
भंतेंचा दृष्टिकोन मात्र याविषयी फार वेगळा आहे.
I was ordained at the age of 25.
मी वयाच्या 25 वर्षी धर्मचारी झालो.
Within a month of my being ordained, Banthe asked me to be chairman of the only center.
अगदी महिन्यांत दीक्षा झाल्याबरोबर भंतेंनी मला एका सेंटरचा चेअरमन होण्याबद्दल विचारलं.
Just 25 years old.
आणि केवळ मी त्यावेळेस 25 वर्षाचा होतो.
There was an older order member who was chairman at that time.
आणि एक जुना धर्मचारी होता की जो तिथे धर्मचारी चेअरमन होता.
He didn't want to stop.
परंतु त्याला चेअरमनशिप सोडायची नव्हती.
So Banthe just pushed him aside.
आणि बंतेंनी मग त्याला हळूवारपणे बाजूला केलं.
And he said, our principle should be up and out.
आणि बंतेंनी त्यावेळेस सांगितलं की आपलं तत्व असं आहे की आपण वर गेलं पाहिजे आणि बाहेर पडलं पाहिजे.
Bring other people up into your position and go and do something else yourself.
आपण ज्या जागेवर आहोत त्या जागेवरती दुसऱ्या लोकांना तिथे आणलं पाहिजे आणि आपण तिथून बाजूला होऊन नवीन काहीतरी केलं पाहिजे, वेगळं काहीतरी केलं.
Don't just sit in your job and stop other people.
आणि आपण त्याच ठिकाणी बसून इतरांना तिथे संधीच मिळणार नाही असं करू नका.
So I've taken that side of it because the way you put the question.
आता मी अशी बाजू का घेतली कारण तुम्ही प्रश्न त्या पद्धतीने विचारला.
Of course there might be something to be said on the other side too.
आता तुम्ही ज्या पद्धतीने मांडताय बघताय तसंही असू शकतं.
Sometimes people want to take initiative without proper understanding.
आणि कधी कधी लोक नुसताच पुढाकार दाखवतात परंतु पुरेशी समज नसते.
They want to take initiative without proper consultation.
आणि जो काही त्यांचा पुढाकार आहे तो पूर्व विचार विमर्श करून केला जात नाही.
But I think that we need to have a lot of discussion and find ways so that everybody can serve the Dhamma.
तर आपण अशा प्रकारे पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक जणाला धम्माची चिंता लागली पाहिजे, धम्माविषयी आपण चिंतित असले पाहिजे.
And yes, I'm very pleased that there are more initiatives going on these days.
आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक पुढाकार घेत आहेत हे पाहून मला समाधान वाटत आहे.
And I'm sure that gradually everything will work itself out.
आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळातच ह्या पण गोष्टी व्यवस्थित होतील. The question was related one center going to another center. When where there is no center, we can go there. Can you go there and work?
Who can stop you?
Tumhala kon thambu shakto?
The India is a democracy.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे.
यू हॅव फ्री मुव्हमेंट
आणि आपली चळवळ स्वतंत्र आहे.
यू डोंट नीड परमिशन टू स्प्रेड द धम्म.
आणि धम्माचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला परवानगीची गरज नाही.
अँड इंडिया इज वास्ट.
आणि भारत फार विस्तृत आहे, व्यापक आहे.
व्हॉट आर देयर 120 crore पीपल.
120 crore लोक आहेत.
अँड वी हॅव ओनली रीच्ड अ फ्यू थाउजंड.
आता फक्त आपण काही हजार लोकांपर्यंतच पोहोचलोय.
सो प्लीज प्लीज गो टू न्यू प्लेसेस.
आणि मग नवीन ठिकाणी जाऊन धम्म प्रचार प्रसार केला.
अँड इन महाराष्ट्र वन्स वेल अवेअर देयर आर अ क्रोस ऑफ बुद्धिस्ट.
भारतामध्ये कोट्यवधी बौद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये.
And many of those Buddhists know nothing about Buddhism.
अनेक असे बौद्ध आहेत की ज्यांना बौद्ध धर्माविषयी काहीच माहित नाही.
I remember some years ago Bodhisen told me that there were some villages quite near Mumbai where people still were Mahars.
त्यांनी सांगितलं की मुंबईच्या अगदी जवळच काही लोक आहेत आणि ते अजूनही महार आहेत.
They hadn't even heard of Buddhism.
त्यांना बौद्ध धर्माविषयी त्यांनी काहीच ऐकलं नाही.
Even around Nagpur, in the holy city of Nagpur, there are supposed to be people who are not yet converted.
एवढ्या मोठ्या नागपूर शहरामध्ये जे धार्मिक स्थळ आहे तिथे सुद्धा अनेक लोक आहेत की जे बौद्ध झाले.
Chhattisgarh is a very different question. Two men in Chhattisgarh, they do more work. No, I won't say any more. Yes, so there's plenty of India for everybody.
खरं म्हणजे भारत फार मोठा आहे प्रत्येकासाठी.
We could spread out in India in so many different places, even in Maharashtra.
Maharashtrat ani Maharashtracha bahir vegvegya thikani apan gele.
Obviously talk to your teachers.
Nishitach apan aplya gurunshi bola.
Talk to your friends.
Tumcha mitranshi charcha kara.
Feel that you're going with blessings.
Ani je kahi tumhi jithe jata ahat tumcha barobar aashirvad gya.
And go with some humility.
Ani ek prakare manavatavadicha drushtikon theun pude ja.
Realizing your own limitations.
Ani aplya kahi maryada ahet tya pan lakshat gya.
Taking help.
इतरांची मदत घ्या.
But please let's do more and more and more.
आणि कृपया जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा.
But Bhante set up this sangha in a very very interesting way.
खरं म्हणजे भंतेंनी ही जी काही संघाची रचना आहे ती अतिशय अद्वितीय केलेली आहे.
That's why he's such a good organizer.
आणि म्हणूनच ते चांगले संघटक पण आहेत.
Because he set it up on the principle of initiative.
आता जे काही आपली संघाची तत्वच आहेत ते तत्वच आहे की पुढाकार घेणे.
There's no central authority.
कुठल्याही प्रकारची अशी एकाधिकारशाही नाही.
It's not organized from headquarters.
आणि ते कुठलेही असं मुख्य केंद्र नाही की तिथून सगळ्या गोष्टी हाताळल्या जातील.
Yes, there's a spiritual hierarchy.
एका दृष्टीने आपण पाहू शकतो की आध्यात्मिक उतरंड आहे.
But organizationally, every order member needs to take initiative.
परंतु व्यवस्थापकीय दृष्ट्या प्रत्येक धर्मचारीने पुढाकार घेणं गरजेचं आहे.
But we need to coordinate, we need to cooperate.
परंतु आपण एकमेकाशी सल्लामसलत केलं पाहिजे, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे.
Which means we need to communicate.
याचा अर्थ जसं की आपण एकमेकाशी संपर्क प्रस्थापित केला पाहिजे.
That's a lot, isn't it?
Yeah. But there was a question regarding Mitra, but you, in a way, you answered that.
Okay. Yeah, brother.
There are two centers. But I have been in the business center, but I have been in the business center. I have been in the business center. I have been in the business center.
She is a part of old Amaravati Center. But sometimes she goes to the new Amaravati Centers too.
Bodacha. Khub sangha.
Have communication and friendship with the Mitras and order members there.
Good.
But because of that, the people from the old center, they do not communicate with her about activities and programs.
Well, that needs going into.
तर आता त्याच्यामध्ये गेलं पाहिजे.
But I'm very pleased that you yourself refuse to be limited by these group identities.
तर एक मला फार समाधान वाटतं की तुम्ही एका मर्यादित अशा गट प्रवृत्तीत न राहता तुम्हाला ज्या ठिकाणी जावं वाटतं तुम्ही जाता.
And refuse to be shut out.
आणि हे जे काही बोललं जातं ते आपण त्याचा नकार पण केला.
If people don't tell you things, we'll just go and ask.
आता लोक जर तुम्हाला बोलले तर तुम्ही जा आणि त्यांच्याशी बोला.
Oh, what's happening?
काय चाललेलं आहे?
Please, can you tell me what the program is?
काय कृपया तुम्ही मला सांगू शकता का काय कार्यक्रम आहे आपल्या केंद्रामध्ये?
One of the things I've learned in India, and it's taken me a long time to learn, is social conventions and the limitations of social convention only exist if you believe in them.
आता सामाजिक जी काही परिस्थिती आहे ती जेव्हा अस्तित्वामध्ये राहते की जेव्हा तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवता तोपर्यंत ती अस्तित्वात असते.
So if you refuse to be limited by them, they don't exist.
आता जर तुम्ही त्याचा नकार केला तर ती अस्तित्वात कशी राहील?
Don't be limited by that way of thinking.
तर अशा प्रकारच्या विचारातून आपणाला स्वतःला मर्यादित करू नका.
An order member should be too big to be limited by group identity.
आणि धर्मचारी अधिक मोठा पाहिजे त्यांनी मर्यादित अशा गट प्रवृत्तीमध्ये राहता काम नये.
You know, sometimes people say to me, I've been told that I have to decide where I belong.
तर मग मला असं एका धर्मचारीने सांगितलं की त्यांना सांगण्यात आलं की त्यांनी हे सांगावं की ते कुणाशी संबंधित
आहे. Am I in this center or that center?
मी या सेंटरचा आहे की त्या सेंटरचा
आहे? I say, well, refuse to be limited in that way.
आणि अशा प्रकारे मर्यादित करणं याचा तुम्ही नकार करा असं मी त्यांना सांगितलं.
Say, I'm just an order member.
मी केवळ धर्मचारी आहे असं
म्हणतो. I belong everywhere.
आणि मी सर्वांशी संबंधित आहे.
So I'm very pleased indeed, Padmamani, that you're refusing to be limited in that way.
तुम्ही एक प्रकारे त्यांच्या मर्यादित दृष्टिकोनाला नकारलं त्याबद्दल मला बरं वाटतं.
And yes, sadhu, sadhu, sadhu. This is wonderful.
चांगली बाब आहे.
And let everybody behave like that.
आणि प्रत्येकाने असंच वागलं पाहिजे असं वाटतं.
Even if you're in ward A or ward B.
जर तुम्ही वर्धा ए मध्ये असाल किंवा वर्धा
यवतमाळ ए यवतमाळ बी
यवतमाळ ए मध्ये आहेत की बी मध्ये आहात
नागपूर ए बी सी डी
तुमची तर एबीसीडी झाली
महाविहार ए महाविहार बी
महाविहार पण एबीसी आहे
व्हॉटएव्हर इट इज रिफ्यूज टू बी लिमिटेड
तर अशा प्रकारे तुम्ही आपली जी काही परिचय आहे तो मर्यादित ठेवू नका.
इफ यू आर द चेअरमन ऑफ वन सेंटर गो टू द अदर सेंटर
जर तुम्ही एखाद्या केंद्राचे चेअरमन असाल तर दुसऱ्या केंद्रामध्ये
जस्ट रिफ्यूज टू बी लिमिटेड
तर तुम्ही स्वतःला मर्यादित ठेवण्यापासून नकार द्या.
इट्स रिअली इम्पॉर्टंट
आणि हे खरंच फार महत्वाचं आहे.
अँड यु नो नोइंग दॅट देयर आर पीपल फ्रॉम डिफरंट कॅम्प्स हियर आय बेग यू जस्ट टू रिफ्यूज टू स्टिक टू वन कॅम्प.
तर खरंच तुम्ही वेगवेगळ्या केंद्रातून आलेला आहात आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही एका केंद्राला असं घट्ट चिटकून राहू नका.
Just don't be limited in that way.
आणि अशा प्रकारे स्वतःला मर्यादित करू नका.
Even if you don't like the way the separation took place.
आता कदाचित तुम्हाला दोन केंद्र झालेली आवडत नसेल.
Even if you feel somewhat upset.
कदाचित तुम्ही त्यामुळे दुखावला पण गेला असाल.
Don't accept it.
परंतु त्या दुखावण्यातून बाहेर या.
Don't accept the breaking of the order.
आणि संघ अशा प्रकारे तुटेल अशा प्रकारे करू नका.
Just go as one order member with other order members.
एक धम्मचारी म्हणून दुसऱ्या धम्मचारीला भेटा.
Even if you feel you've been wronged, go and be friendly, go be helpful.
जरी तुम्हाला वाटत असेल की ते चुकीचे आहेत तरी जा आणि मैत्रीपूर्ण त्यांच्याशी बोला.
And then we can resolve these really rather petty issues.
मग निश्चितच जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जाऊ शकतात आणि जे प्रश्न आहेत ते अतिशय सरळ असतात.
We've got such a big job to do.
आपणाला किती चांगलं कार्य करण्याची संधी आहे.
And we waste time over tiny little things.
परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये शक्ती वाया घालवतो.
And there's plenty of work for everybody.
प्रत्येकासाठी खूप काम आहे.
And we sometimes sort of quarrel over nothing.
आणि खरं म्हणजे मग आपल्या भांडणाला निरर्थक भांडणं चाललेली असतात.
There's an expression in English that some quarrels are like two bald-headed men quarreling over a comb.
तर जणू काही दोन टकली माणसं कंगव्यासाठी मांडतायत.
Three bald headed men. None of us need a comb. It's my comb.
कुणालाच कंगव्याची आवश्यकता नाही तरी प्रत्येक जण म्हणतो की हा माझा कंगवा आहे.
So often that's what our order is like.
आपली संघाची स्थिती अशी आहे.
You know, a number of bald men and women arguing over a comb.
तर जणू काही स्त्री किंवा पुरुष धम्मचारी किंवा धम्मचारिणी कंगव्यासाठी वाढतात.
Meanwhile, caste goes on, ignorance goes on, suffering goes on.
तर ही जी काही जाती व्यवस्था आहे, दुःख आहे, जाती व्यवस्था आहे ही दूर गेली पाहिजे.
So I'd like to ask you all, especially if you're involved in any sort of dispute of that kind, just to use it as a spiritual practice.
तर जे काही वादविवाद आपल्यामध्ये आहेत ते खरं म्हणजे आपण सोडवले पाहिजे.
It's happened now.
हे असं घडत राहतं.
So just refuse to be limited by it.
आणि म्हणून जे काही मर्यादित आहे त्याला नकार द्या.
Deal with it with generosity.
आपण एक प्रकारे दातृत्वाच्या भावनेतून काम करायला सुरुवात.
Make that into a spiritual practice.
आणि त्यालाच आपली एक आध्यात्मिक सराव म्हणून पहा.
And follow Padmamani's example.
आणि पद्ममनींचं उदाहरण घ्या.
I think it's wonderful that she's refusing to be limited in that way.
आणि आपणाला स्वतःला मर्यादित ठेवण्याचा त्यांनी नकार दिलेला आहे.
Don't let them push you out.
आणि त्यांनी पुन्हा तुम्हाला आतमध्ये ढकलता
का. Just keep on being a friend to everybody.
प्रत्येकाशी मित्रतापूर्ण राहण्याचा प्रयत्न करा.
And then we can stop these divisions from becoming really very boring.
आणि मग या अशा प्रकारचं अतिशय उदासीन असं विभाजन जे दिसतं त्याच्यामध्ये आपल्याला फार उदासीन वाटतं.
They're like mosquitoes.
आणि हे एक प्रकारे डासासारखं आहे.
Very small but they bite.
फार सूक्ष्म आहे डास परंतु खूप चावतो जोरात.
बोलिये रामला.
तुमचा प्रश्न बोला. वचनच बोला.
आमच्या इथे औरंगाबादला अमृतदीप आणि विमलभद्र आलेले होते. तेव्हा त्यांनी आमच्या इथे तीन चॅप्टर आमच्या इथे दोन चॅप्टर आहेत. तर अमृतदीप आणि विमल यांची टीम तिथे आली होती. त्यांनी सांगितलं की मधून अजून तुमचे ऑर्डर डे 6 महिन्यातून 3 महिन्यातून एकत्रित घेत जा. तर ह्या अनुषंगाने आम्ही ठरवलं म्हणजे आमच्या चॅप्टरमध्ये ज्ञानस्तरी सुद्धा आहे. तर एका चॅप्टरमध्ये मग आम्ही ठरवलं की ह्या आपण सर्वांनी एकत्र बसावं. म्हणून मग मी एका चॅप्टरला कळवलं, त्यांनी होकार दिला. नंतर दुसऱ्यांना मी सांगायला गेले की मी आम्ही असं असं डिसाईड केलं. तर एका ह्यांना सांगितलेलं आहे, ते तयार आहेत. आता तुम्हाला मी सांगत आहे. तर आपण मग एकत्रित ह्या महिन्याचा चॅप्टर एकत्रित चॅप्टर डे एकत्रित करूया साधारण. तर त्यांनी मला लगेच उत्तर दिलं. ते थोडेसे इरिटेट पण झाले, त्यांची अवस्था जरा खराब झाली. नाही नाही म्हणे, त्यांना काही आपल्या याच्यात घ्यायचं नाही म्हणे. कशासाठी घ्यायचं, ते कोण आहेत आपले, त्यांचे ते बघून घेतील. आपल्या याच्यात यायची त्यांना काहीच हे नाही, गरज नाही. असं ते बोलू लागले तर त्यांनी उत्तर दिलं आणि मग मला कसं तरीच वाटलं. तर म्हटलं गरज कशी काय नाही म्हणजे मी मनातच विचार करू लागले की असे कसे बोलतात. कारण इथे मग जर आपण एकत्रित येण्याचा प्रयत्न करतो तर मग ती आध्यात्मिकता कुठे गेली. आणि आपण ज्या ठिकाणी सध्या बसलेलो आहोत तिथे हे शब्द आपल्याला शोभतच नाही असं मला वाटलं. तर
She went to one chapter, convey them that we are going to have ordered already together. So one chapter was ready. Then she went to another chapter and invite them to participate in. So some members, particularly one order member, said that, oh, you shouldn't allow other chapters in that order day because it's not necessary. They are not part of our group or set something like that.
Well, of course, I can't really comment on the information that you've given me.
जी काही माहिती तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे त्याच्यावरती मला काहीच भाष्य करता येणं कठीण आहे.
बिकॉज यु नो अदर पीपल माइट सी इट डिफरंटली.
कारण इतर लोक त्याच गोष्टीकडे वेगळ्या प्रकारे पाहत असतील.
सो आय एम नॉट गोइंग टू कमेंट ऑन द इन्फॉर्मेशन.
केवळ अशा प्रकारच्या माहितीच्या आधारे काही सांगणं हे थोडस कठीण
आहे. व्हॉट आय कुड से इज दॅट आय थिंक दॅट ऑर्डर मेंबर्स इन अ पर्टिक्युलर रिजन शुड कम टुगेदर फ्रॉम टाइम टू टाइम.
परंतु एका विभागामध्ये काम करणाऱ्या धर्मचारींनी वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे.
The order members in Aurangabad should meet up at least once every 2 months.
तर प्रत्येक 2 महिन्यांनी किमान औरंगाबाद मधल्या सर्व धर्मचारींनी आणि धर्मचारींनी
whatever the relations are between them, they should come together.
आता जे काही त्यांचे संबंध आहेत एकमेकाशी, परंतु त्याशिवाय त्यांनी एकत्र आलं पाहिजे.
That's our basic principle.
आणि हे आपल्या चळवळीचं मूलभूत तत्व आहे.
And if people feel they can't come together because of the way others have behaved, then they are in question.
खरं म्हणजे जेव्हा लोक असं म्हणतील की त्यांच्या तशा प्रकारच्या वर्तनामुळे आम्ही त्यांच्याबरोबर येऊ शकत नाही, तर हा प्रश्न मग ज्यांचा राहत नाही तर त्यांच्याशीच निगडीत प्रश्न निर्माण.
There should always be willingness to meet with other order members.
खरं म्हणजे तिथे नेहमीच आपण इच्छा असली पाहिजे इतर धर्मचारींना भेटणे.
Otherwise, how can we overcome our difficulties?
असं जर झालं नाही तर मग आपण आपल्या अडचणी कशा सोडवू.
This is a very big habit in India.
आणि भारतातील लोकांना ही फार मोठी सवय आहे.
There's a disagreement.
एकदा का आपण एकमेकाशी असहमत झालो.
So you stop communicating.
मग आपण बोलणं बंद करतो.
It's when there's a disagreement that you need to begin communicating.
खरं म्हणजे असहमती आहे तर आपल्याला उलट संपर्क केला पाहिजे अशा वेळी.
So we need to create the need to be in every region regular gatherings of all order members.
तर ज्या ज्या विभाग आहे तर विभागीय धर्मचारींनी आणि धर्मचारींनी वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे.
So I ask all of those in Aurangabad, please come together.
आणि म्हणून औरंगाबाद मधले जे इथे कोणी असतील त्यांना मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकत्र या.
There's no possible argument why not.
आता तिथे कुठल्याही प्रकारचा मुद्दाच येत नाही की आम्ही एकत्र येऊ शकत नाही.
The only argument would be that you formed a new order.
आता एकच तुमचा आर्ग्युमेंट राहू शकतो वा मुद्दा की आम्ही वेगळा संघ केलेला आहे तरच तुम्ही वेगळे राहू शकता.
यु नो द टू ज्युअल्स ऑर्डर.
तर 2 रत्नांची मग संघ निर्माण.
नो संघ ज्युअल.
संघरत्न तिथे राहणार नाही.
दॅट्स द ओनली एक्सक्यूज.
तर हीच एक केवळ तुम्हाला पळवाट आहे.
यू लेफ्ट द ऑर्डर बेसिकली.
तुम्ही एक प्रकारे संघ सोडू शकता.
बट इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड टू कम टुगेदर विथ अदर ऑर्डर मेंबर्स इन युअर रिजन यू रिअली नीड टू लुक एट युअर मेंबरशिप ऑफ द ऑर्डर.
खरं म्हणजे तुम्हाला तुमच्या विभागातील धर्मचारींना भेटण्याची इच्छा नसेल तर तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की मी संघ सदस्य कसा राहू शकतो.
सो आय डोंट नो व्हॉट रिअली हॅपन्ड. आय डोंट नो हाऊ अदर पीपल अंडरस्टूड इट. बट दॅट्स सर्टनली द प्रिन्सिपल.
आता हे नेमकं काय घडलं आणि काय परिस्थिती आहे परंतु तत्व मात्र घ्या.
And it's very good that Ratnavara took the trouble to organize.
आणि रत्नमालांनी बरेच परिश्रम घेतलेले आहे त्यांना एकत्र आणण्यासाठी.
And I hope that people do respond to her.
आणि मला असं वाटतं की त्यांना चांगला प्रतिसाद दिला पाहिजे.
She's a woman of great initiative.
आणि त्यांच्या ती एक आशा दमचारिणी आहे.
And it's really good.
आणि अशा प्रकारे करणं चांगली बाब आहे.
It's really good that somebody's willing to try to make something happen.
आणि काहीतरी घडलं पाहिजे यासाठी जे लोक खरंच काही प्रयत्न करतात ते फार चांगलं आहे.
So please let's respond.
तर अशा लोकांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे.
And I hope that's happening everywhere.
आणि ही गोष्ट सगळीकडे घडली पाहिजे.
I hope that in Pune, well, I know there are more regular order gatherings.
पुण्यामध्ये नियमितपणे ऑर्डर डे होतो.
I know in Nagpur there have been more recently.
नागपूरमध्ये सुद्धा ऑर्डर डे होतं.
अँड आय होप दॅट इन अमरावती इन वर्धा इन मुंबई एटसेट्रा.
तर अमरावती यवतमाळ मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्डर डे झाले.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
फार महत्वाचा.
एनिवे लेट्स स्टॉप देअर.
आता आपण इथे थांबूया.
सो वी गोइंग टू हॅव अ ब्रेक.
आता आपण चहाचा
व्यक्तिगत विचार.
अँड देन I'd like you to talk and think more about these five factors.
तर तुम्ही अधिक या पुन्हा जे काही पाच तत्व आहे त्याच्यावरती बोलावं चर्चा करावी चिंतन करावं असं मला वाटतं.
If we have another session tomorrow, I'll talk a little bit more about it myself.
आता उद्या जर आपलं आणखीन सत्र असेल तर मी माझ्याविषयी काही सांगणार आहे.
But what I would like you to start thinking about is what the movement should look like so that these five factors are present at every level.
तर आपण आपल्या चळवळीकडे किंवा संघाकडे कसं पाहावं आणि संघामध्ये प्रत्येक स्तरामध्ये ह्या पाचही ज्या गोष्टी आहेत त्याचा अंतर्भाव कसा येईल याकडे आपण पाहू.
What should we teach at beginners level?
आता जे लोक नव्याने नवोदित आपल्याकडे दाखल होतात त्यांना आपण काय शिकवलं पाहिजे.
So that all these five are present for people.
तर ह्या पाचही गोष्टी लोकांना मिळाल्या पाहिजे.
What do mitras need so that they're making progress with these five?
मग मित्रांना या पाच गोष्टींमध्ये विकास करण्यासाठी आपण काय दिलं पाहिजे.
So I'd like you to think about that.
म्हणजे मला असं वाटतं की यावर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे.
ओके
तर यस धन्यवाद सुबुधी. आपण इथे थांबूया. काही प्रश्न होते इथे परंतु मला वाटतं की सुबुधीच्या उत्तरामध्ये ते हाताळले गेले त्यामुळे मी काही प्रश्न वाचले नाहीत. तर ज्या लोकांचे प्रश्न मी वाचले नाहीत असं समजू नये की मी टाळलेलं आहे त्यांना. तर निश्चितच सुबुधींनी आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार मानतो. आणि सुबुधीजींनी त्याचा अनुवाद केला आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो.